पुस्तक अमोल गोष्टी, लेखक साने गुरुजी, वाचक धनंजय। गोष्ट क्रमांक 14, मुलांनो सावध। ग्रीस देशातील इसापाप्रमाणे पुष्किन म्हणून एक रशियन ग्रंथकार 150 वर्षापूर्वी होऊन गेला। त्याच्या गोष्टींपैकी एक गोष्ट पुढे देतो आहे। एक लहानसा ओढा होता, उन्हाळ्यात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तो शपथ, पावसाळ्यात मात्र त्याची कोनाईट व मिजास। एकदा खूप मुसळधार पाऊस पडला, जिकडे तिकडे पाणीच पाणी। आमचा हा लहानसा ओढा पाण्याने फुगून गेला। त्याच्या तीरावर धान्याची सुंदर शेते होती। त्या नाल्याने आपले पाणी दूरवर पसरले, ते सुंदर शेत वाहून गेली। त्या उद्धट धटिंगण ओढ्याने सामर्थ्याच्या जोरावरती सुकुमार व उपकारक शेते वाहून न्यावी ना। त्या शेतांमुळे त्या ओढ्याचेच सौंदर्य वाढत असे, परंतु दुष्टाला दुसऱ्याचे नुकसान करण्यात स्वतःचेही शेवटी नुकसान होईल हे दिसत नसते। त्या शेतास वाईट वाटले, आपण मोठ्या नदीकडे फिर्याद न्यावी, म्हणजे या गर्विष्ठ ओढ्यास ती चांगले शासन करील असे त्या गरीब शेतास वाटले। ती शेते उरलेले हिरव्या रंगाचे कपडे घालून महानदीकडे फिर्याद देण्यासाठी आली, परंतु एकदम पसरून चकित झाली। हजारो शेते, हजारो गावे, प्रचंड वृक्ष त्या महानदीच्या प्रचंड ओघाने वाहून जात होती। या ओढ्याने 2-4 शेतेच बुडवली, परंतु ही तर सवाई राक्षसीन, हिने तर हजारो सुंदर शेतात मूठ माती दिली, गावच्या गाव उद्ध्वस्त केले। स्वतःच्या संपमंदाने मंदहान झालेली ती बेफाम नदी पाहून आपले गाराने गाऊन दाद मिळवण्याची आशा त्या फिर्यादी शेतास कुठे राहणार। ती शेते खाली मान घालून खिन्नपणे सुस्कारे सोडित माघारी गेली। मुलांनो, पुष्किनने लिहिलेली ही कल्पित गोष्ट त्या काळातील रशियातील स्थितीवर कितीतरी प्रकाश पाडते। रशियातील अधिकारी गोरगरिबास नाडीत असत, खालच्यापेक्षा वरचा अधिकारी जास्त उर्मट, बेजबाबदार, जुलमी। खालचे पुरवले पण वरचे नको। सारांश, रशियन लोकास कोणीत राहता नव्हता। ही स्थिती वाढत गेली व रशियात पुढे क्रांत्या झाल्या। अधिकार असतात ते जनतेचे नोकर असतात, परंतु आमच्याकडील पोलीस पाटलापासून तो थेट वरपर्यंत सर्वच मुळी बादशाह। लोकास कसपटाप्रमाणे लेखणारे, त्यास नाडणारे असे दिसतात। त्याचा परिणाम केव्हाही सुफलदायी होणार नाही। पुष्कळ वेळा युरोपियन अधिकारीही पुरवतात, परंतु आपली काळी नोकरशाही जास्तच जाचते। कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना तशातील गत। मुलांनो, तुम्ही पुढे मामलेदार, मुन्सफ कोणी झाला तर प्रजेच्या सुखासाठी कामे करा। फुकटा फाकटा पगार घेऊ नका व बादशाही ऐटीने आपल्याच बांधवास दडपू नका। गोष्ट समाप्त।